हरे कृष्णा। तो अच्छा, या बुधवारी 25 जुलैला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। हरे कृष्णा। संध्या जागृती कार्यक्रम गंगा नर्सिंग होम। हरे कृष्णा। तथाच पंढरीची वारी झाली। हां, तुमच्यापैकी किती लोकांनी वारी केली आहे? कोणी कधी पंढरपूरला गेले याच्या आधी? कधी? कधीच नाही गेले। बाकी कोणी नाही गेले पंढरपूरला? त्यापैकी कोण नाही गेले? या जीवनामध्ये पंढरपूरची वारी आवश्यक आहे। अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे ते, आध्यात्मिक राजधानी पंढरपूर क्षेत्र। तर ते पंढरपूर हे नाव जे आहे ते पुंडलिकाप्रमाणे पडलेलं आहे, पुंडलिकावरून पंढरपूर नाव पडलेलं आहे। तर आज माझी इच्छा होती की तुम्हाला पंढरपूरची गोष्ट सांगावी, ज्या योगे तुमच्या मनामध्ये इच्छा व्हावी की जायचं आहे आम्हाला पंढरपूरला। माझे पंढरीचे आई विठ्ठल रखुमाई, ऐकले ना? ही जर वारी आपण नाही केली ना, नाहीतर मग जन्ममृत्यूचा येरझारा गाराव्यात लागतील। ती पंढरपूरची वारी केली की जन्ममृत्यूच्या येराझारा बंद होतात, येरझारा बंद होतात सगळ्या। तर या कष्टमय जन्ममृत्यूच्या येरझारा बंद व्हाव्यात म्हणून पांडुरंगाची वारी आवश्यक आहे। तर फार पूर्वी, अतिशय पूर्वीच्या काळामध्ये, अनेक युगांच्या पलीकडे सर्वांचं लक्ष इकडे राहू देत, जे येतात उशिरा त्यांना येऊ देत, तुमचं लक्ष इथे ठेवा, पांडुरंगावरती केंद्रित ठेवा। तर फार पूर्वी एक राक्षस होता, त्याचं नाव होतं दिंडीरव। काय नाव होतं? तर हा राक्षस अनेक वर्ष तपस्या करून फार बलवान झाला होता। कसं असतं, राक्षस सर्व कसे असतात? खूप तपस्या करतात, खूप शक्ती प्राप्त करतात, आणि मग काय करतात? जनतेच्या हिताकरताचा उपयोग करतात। असं करतात का? नाही करत। हाहाकार निर्माण करतात, पूर्ण पृथ्वीवर नाही, सर्व ब्रह्मालोकापासून खालीपर्यंत सर्व ठिकाणी सगळ्यांचे हाल करून टाकतात आपल्या बलाच्या आधारावर। तर त्या दिंडीरवाने पण असाच हाहाकार केला, आणि सर्व अशा तपस्या करून बल प्राप्त करणाऱ्या राक्षस लोकांचं लक्ष कुठे असतं? देवतांच्या स्वर्गलोकावर असतं। तिथे खूप आनंद असतो ना, खायचा आनंद असतो, शरीराचा आनंद असतो, सौंदर्य असतं, प्रत्येक प्रकारचं ऐश्वर्य असतं, शरीराला सुगंध येत असतो, शरीराला वास येत नाही, दुर्गंध येत नाही, आणि ऐश्वर्य खूप। फुलं जी असतात ते अशी एकदा उगवली ना, फुलली ना, मग ती कधीच बुरजत नाहीत, कधीच ती कोमजत नाहीत फुलं, नुसताच ती फक्त कळीच्या रूपामध्ये मग पुढे ती फुलं बनतात आणि ती कायमची तशीच राहतात। म्हणून ते देवता लोक खाली काय चांगलं खालं तर भरून पुष्प वर्षाव करतात, कारण एवढी फुलं आहेत त्यांच्याकडे, खूप फुलं, अतिशय सुगंधी फुलं। स्वर्गलोकामध्ये गटार नाले नाहीत, सांडपाण्याचा नाला नाही तिथे, कारण ते सांडपाणी तयारच होत नाही, शरीरात पण मलमूत्र तयार होत नाही, त्यामुळे सगळ्या राक्षसांचं आकर्षण कुठं असतं? स्वर्गलोकावरती। रावणाने सुद्धा आपल्या सिद्धीच्या बळावरती पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत शिडी बांधायचा प्रयत्न केला होता, कोणीही जावा तिथे कधी, योग्यता असो वा नसो, असं त्यांचं आतताई आतंकवादी वागणं होतं। तर या दिंडीरवाने पण हां त्या मुलाकडे नाही पाहायचं आहे, इथे बघायचं आहे, हां कथा ऐकायची। कसं माहिती आहे का, मनुष्य जीवनामध्ये कथेमध्ये रस नसेल ना, मनुष्य जीवन व्यर्थ आहे, वेस्ट कम्प्लिटली। या जीवनामध्ये जन्म घेऊन जर भगवंताविषयी रुची निर्माण होत नसेल तर त्याच्याऐवजी कुत्रा मांजराचं जीवन पण चांगलं, कारण ते कधी देवाचा नियम तोडत नाहीत, कधीच तोडत नाहीत, आपण तोडतो। निसर्गाचा आणि देवाने दिलेला नियम प्राणी मात्र कधीही तोडत नाहीत। तर मनुष्य म्हणून आपण जन्म घेतल्यानंतर त्याचं महत्त्व काय, की त्या मनुष्य जीवनामध्ये भगवंताचा परिचय होऊ शकतो, भगवंताविषयी आकर्षण निर्माण होऊ शकतं, भगवंताविषयी प्रेम निर्माण होऊन शेवटी या जन्ममृत्यूचा येरझारा बंद करून शेवटी भगवंताकडे जायची व्यवस्था या जीवनात होऊ शकते, म्हणून हा प्रपंच। नाहीतर गंगा नर्सिंगमध्ये काय गरज आहे, पेशंट येतात, त्यांचा इलाज होतो आहे, चालले घरी पेशंट पैसे देऊन. सत्संग्रहाची गरज काय? सत्संग्रहाचं कारण हे आहे की त्या योगे या संपर्कात आलेल्या सगळ्या व्यक्तींना भगवंताविषयी ज्ञान प्राप्त व्हावं, जीवनाचा उद्देश प्राप्त काय आहे ते समजावं आणि त्याप्रमाणे गती प्राप्त व्हावी म्हणून एवढा प्रपंच केलेला आहे. तर काय सांगत होतो, सांगा तुम्ही आता काय सांगत होतो? दिंडीराव त्याने हाकार केला सर्व ठिकाणी. तर मग इंद्राने त्यांना याची इथे बसवाय, याच्या समोर इथे इथे बेस्ट समोर. बघा 83 वर्ष वय आहे त्यांचं, त्यांना ऐकू येत नाही म्हणून त्याने काय केलं, जिथे ऐकू येईल तिथे बसायला आला त्या. आपण जवळ बसतो आणि आपण लक्ष कुठं ठेवतो दुसऱ्या ठिकाणी. हे महत्त्वाचं आहे फार. पूर्वीच्या काळात लोकांना खूप भगवंताविषयी आदर होता आणि आकर्षण होतं, त्यांचं जीवनाचं मेळ म्हणजे मुख्य जे येतो ना अधिष्ठान तेच भगवंत होतं. आणि जे तरुण वयात केलं तेच म्हातारपणी उपयोग येतं, तरुण वयात जर नाही केलं तर म्हातारपणी नाही उपयोग येणार. तरुण वयात केलं आहे म्हणून त्यांना या वयात सुद्धा जेव्हा काहीच नाही करू शकत त्याचं आकर्षण आहे अजूनही, कारण ते फार जुनं आकर्षण आहे. तर दिंडीरावाच्या हाकाराने इंद्राने जाऊन मग विष्णूकडे विनंती केली की वाचवा आम्हाला, तुम्ही वाचवा. भगवंताने दर्शन दिलं विष्णूला, इंद्राला, आणि वचन दिलं की मी येईन, त्याचा मी इलाज करेन, त्याचा म्हणजे मी स्वतः येईन किंवा आणि कसाही करून त्याचा इलाज करीन. तर मग असं म्हणतात की विष्णूच्या इच्छेने शंकराने जन्म घेतला. कोणाच्या पोटी? श्री श्रीपती नावाचं राजाचं नाव होतं, काय काहीतरी श्रीकृष्ण का श्री श्रीरंग असं काहीतरी नाव होतं. त्या राजाने 1000 स्वर्गीय वर्ष तपस्या केली होती आणि त्या तपस्येच्यामुळे शंकर भगवंत प्रसन्न झाले आणि त्याने दर्शन दिलं राजाला. राजाला म्हटलं वर माग, राजा म्हणाला की मला तुमच्यासारखा पुत्र पाहिजे. तर शंकर म्हणाले की माझ्यासारखं कोणी नाही, मीच आहे. म्हणून शंकराने म्हटलं की मी तुमच्या पोटी जन्म घेतो. तर यथावकाश त्या राजाच्या पोटी शंकराने जन्म घेतला, त्याचं नाव ठेवलं मल्लिकार्जुन. त्या पुत्राचं नाव होतं मल्लिकार्जुन. तर मल्लिकार्जुन अतिशय सुंदर देखणा आणि वीर मुलगा होता, सद्गुणी सद्विवेक संपन्न असा चांगला मुलगा होता, खूप राजपुत्र. आणि वयाच्या 20व्या वर्षी तो शिकार करायला म्हणून जंगलात शिरला तेव्हा त्या जंगलामध्ये त्याची भेट झाली दिंडीर राक्षसाची. आणि माझ्या जंगलामध्ये माझं राज्य आहे, त्यात एखादा मनुष्य कसा काय येऊ शकतो, या द्वेषाने या रागाने त्यांनी त्याला आव्हान दिलं माझ्याशी युद्ध कर म्हणून मल्लिकार्जुन. आणि राक्षसाचं नाव काय? दिंडीराव. यांचं भयंकर युद्ध झालं, इतकं भयंकर युद्ध झालं की सगळे देवता आकाशात जमा झाले आकाशामध्ये बघायला, एवढं भयंकर युद्ध झालं. आणि तो दिंडीराव त्याने त्यांना खूप त्रास दिला होता ना, त्यामुळे त्यांना उत्सुकता होती की याचं काय होतं भविष्यामध्ये, भगवंतांनी काय उपाय केला याच्याबद्दल. तर मग अतिशय भयंकर युद्ध झाल्यानंतर त्या दिंडीरावाला मल्लिकार्जुनाने एक भली मोठी गदा असते, लोखंडी गदा, त्याचं नाव होतं लोहदंड, दंड होतं नाव तसं, त्या लोखंडी गदेचं नाव होतं लोहदंड. त्या भयंकर मोठ्या अजस्त्र गदेने मल्लिकार्जुनाने त्या दिंडीरावाच्या झोक्यावरती प्रहार केला आणि तो प्रहार होताच तो राक्षस कोसळला तिकडे खाली, पण लगेच तो मेला नाही. त्याने एक आश्चर्यकारक गोष्ट केली, जसा डोक्यावर प्रहार झाला तर हरी 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 असं त्याने मुखातून उद्गार केले. काय म्हणाले? हरी हरी, बोला की हरी हरी. हां, मुखे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. तर ते जेव्हा त्याच्या मुखातून हरी हरी शब्द निघाले तेव्हा मल्लिकार्जुन खूप आश्चर्य प्रकट झाला. आणि त्याच क्षणी ते हरी हरी म्हटल्या क्षणी तिकडे विष्णू अवतरण झाले त्याच क्षणी. आणि मग विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले की जो मनुष्य ह्या जीवनाच्या अंतकाळी मला आठवतो, माझी आठवण करतो, तो कधीही या जगातून जाणार नाही कुठेच, केवळ माझ्या धामामध्ये प्रवेश करणार. तर हे दिंडीरावा, तुझ्या ह्या कृतीमुळे मी अतिशय प्रसन्न झालेलो आहे. तू काय वर मागायचं ते वर माग. तर त्या डिंडीरवाने जे काय वर मागितले ते सर्वांनी ध्यान देऊ नाही का. डिंडीरव म्हणाला की ज्या ठिकाणी मला ही गदा मारली गेली त्या ठिकाणचं नाव लोह दंड तीर्थ असं ठेवावं, आणि या ठिकाणी जो कोणी व्यक्ती येईल त्याचं सर्व पाप नष्ट व्हावं असं वरदान मागितलं. मग त्याने म्हणाला की हे जे वन आहे, ज्या ठिकाणी गदा मारली त्या ठिकाणाला नाव तीर्थ, पण हे जे वन जे आहे तिथे मी निवास केला, तपस्या केली, जे काय केलं, त्या वनाचं नाव पडावं दिंडीराव वन, आणि ह्याच्यात पण जो कोणी येईल त्याला भगवंताची भक्ती प्राप्त व्हावी. असे त्याने अनेक वरदान मागितले. आणि ते दिंडीराव वन म्हणजे काय, ते दिंडीराव म्हणजे आजचं पंढरपूर. तेव्हा त्याचं नाव पंढरपूर नव्हतं. तर अशा प्रकारे भगवंताकडून सुंदर वर मागून, भगवंताचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त करून, भगवंताची चरणाची भक्ती प्राप्त करून तो दिंडीराव मरण पावला आणि सरळ भगवंताच्या धामात गेला. त्याला भगवंताची धामाचा निवास प्राप्त झाला, म्हणजे अंतिम परममुक्ती त्याला म्हणतात. साधी मुक्ती नाही, परममुक्ती म्हणजे भगवंताच्या चिरंतन ठिकाणी निवास वैकुंठामध्ये. तर त्या ठिकाणी रुक्मिणी कृष्णावर रागावून तपस्या करण्याकरता आली, कारण ते जागापूर्वी याच्या वाईट कृत्यामुळे जी वाईट झाली जागा झाली होती ना, पण भगवंताच्या अवतरण झाल्यामुळे दिंडीरावाच्या अंतिम क्षणी हरीचं नाव घेतल्यामुळे ते सर्व पवित्र झालं पूर्ण वन. आणि त्या वनाचं पावित्र्य ओळखून रुक्मिणी जेव्हा रागावली कृष्णावरती तेव्हा ती तपस्या करण्याकरता म्हणून तिकडे आली, म्हणजे गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आली. आणि भगवंत रुक्मिणीला मग म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीत, विनवण्या करण्याकरता किंवा तिला मनवण्याकरता म्हणून ते तिकडून निघाले. आणि तिकडून जेव्हा आले तेव्हा रुक्मिणीला भेटले सुद्धा त्या जंगलामध्ये, पण ती काय माने ना, तिचा राग काय जाईना, मग ते तिला सोडून पुढे आले आणि तशा प्रकारे ते पुंडलिकाच्या घरी आले. रुक्मिणीच्या रागाचं अभिमानाचं निमित्त करून ते त्या क्षेत्री आले. आता पुंडलिकाची कहाणी काय, पुंडलिकाची कहाणी अशी आहे, म्हणजे फार मोठी कहाणी ती, ती स्कंद पुराणामध्ये पांडुरंग महात्मय अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, फार सुंदर वर्णन केलं आहे. तर फार पूर्वी एक राजा होता, राजा मुचुकुंद. त्या मुचुकुंद राजाने खूप पराक्रम केला, देवतांच्याकडून युद्ध केलं राक्षसांशी आणि अनेक वर्ष युद्ध करून शेवटी देवतालोक जिंकले. हां तिकडे नका बघू, भगवंतावर लक्ष केंद्रित ठेवा. तर काय सांगत होतो, मुचुकुंदाने देवतांच्या तर्फे राक्षसांशी अनेक हजारो वर्ष युद्ध केलं आणि शेवटी देवतालोक जिंकले. तर त्यांनी मग देवतालोक स्वर्ग लोकातले ना, वर्षा लोकातले, आणि राजा पृथ्वी लोकातला मुचुकुंद. तर त्या मुचुकुंदाला त्यांनी म्हटलं काय तुला वरदान पाहिजे. तर मुचुकुंद काय म्हणाला असेल की मी युद्ध करून खूप दमलो आहे, मला खूप झोप येते, मला आता झोपेचा वरदान द्या तुम्ही. झोप अशी एक वस्तू आहे ना की झोप आली की माणसाला काय सुचत नाही. हां साक्षात देवता म्हणतात काय मागवतो, म्हणतो की झोप द्या मला तुम्ही. झोप तर अशी पण लागली असती ना दमल्यानंतर, ती मागायची गरज काय होती नाही का, मला झोपेचं वरदान द्या. थकल्यानंतर म्हणजे आपोआप झोपतो, त्यात काय सांगायची गरज नाही की झोपी आहे बाबा झोपी, आपणून झोपून जातो. तरी पण तो इतका थकला होता की तो म्हणाला की मला असं वरदान द्या झोपेचं की मला जरी कोणी उठवायला आलं ना मध्ये तर त्याला मी पाहिलं तर तो जळून भस्म झाला पाहिजे, असं वरदान मागितलं. म्हणजे किती तो झोपेला आला असेल, थकला असेल बिचारा. की जो कोणी मला उठवायला येईल आणि त्याला मी जर उठून जागा होऊन पाहिलं त्याला मी माझ्या नजरेने, तर नजरेतनं अग्निज्वाळा निघून तो भस्म झाला पाहिजे. आणि तो झोपी गेला एकदम एकांत ठिकाणी, एका पर्वताच्या एकांत गुहेत जाऊन तिकडे कोण मनुष्य नाही, प्राणी नाही, कोण नाही, अशा ठिकाणी जाऊन झोपून गेला. सत्ययुगामध्ये झोपून गेला. त्याच्यानंतर किती वर्ष गेली, 17,28,000 वर्ष सत्ययुगाची संपली. त्याच्यानंतर 12,96,000 वर्ष त्रेतायुगाची संपली, म्हणजे रामचंद्र प्रभू आले ना त्या युगाची संपली. आणि द्वापरयुग सुरू झालं, तर शेवटची 1,625 वर्ष सोडून किती वर्ष झाली, 8,64,000 वर्ष, यातली फक्त 1,625 वर्ष बाकी राहिली. एवढी वर्ष तो झोपूनच होता आणि सगळ्यांना माहित होतं की हा झोपला, याला उठवायला पाहिजे, बिचाराचं कल्याण कसं होणार उठल्याने उठल्याशिवाय, पण जाणार कोण उठवायला हा प्रश्न आहे की नाही, जाणार कोण, एवढी हिंमत करणार कोण, स्वतःचं बलिदान देऊन त्याला जागवणार कोण, म्हणून सगळ्यांना आठवण आहे. परंतु कोणाची तयारी नाही आणि कोणाची शक्ती पण नाही की मला म्हणजे मी न मरता त्याला उठू शकेन अशी कोणाची शक्ती पण नाही. पण भगवंत नाही विसरत अशा भक्तांना. ज्या भक्ताने देवाची सेवा केली असेल तो भक्त विसरून जाईल की मी काय सेवा केली, पण भगवंत सेवा ते विसरू शकत नाहीत, कधीच नाही विसरू शकत. आपण एकदा म्हातारे होऊन विसरून जाऊ आपण काय केलं होतं, पण आपण जे काय केलं आहे भगवंताच्या चरणा सेवेकरता म्हणून ते भगवंत कधीही विसरत नाहीत. तर भगवंतांनी कसं आहे त्यांना एक सुंदर लीला रचवली, ती म्हणजे ज्यावेळी जरासंधाने 16 वेळा आक्रमण केलं मथुरेवरती, आणि 16 वेळा मथुरा शहरामध्ये, म्हणजे शहरामध्ये कसं इथे घर तिथे घर मध्ये घर घर त्याच्यामध्ये सैन्य त्याच्यामध्ये युद्ध अशी युद्ध केलं. असं म्हणजे आपण आता गंगा नरसिंहला गल्लीत वळलो की आतमध्ये लेफ्टला शिरणार की गंगा नरसिंह आत प्रवेश करणार, साईडला बिल्डिंग बाजूला बिल्डिंग, तर तिकडे सैन्य आलं इकडून सैन्य तिकडून सैन्य आणि गोळाबारी सुरू केली तर कसं होईल, आपण घरामध्ये बाहेर युद्ध चालू आहे. अशा प्रकारे लोकांच्या राहत्या ठिकाणी जरासंधाने 16 वेळा आक्रमण केलं अनंत कोटी सैन्य घेऊन, आणि 16 वेळा त्या शहराच्या राहण्याच्या ठिकाणीच भगवंतांनी त्याचा पराभव केला. आणि पुन्हा खबर आली की तो 17 वेळा पण येतोय, तेव्हा सगळे लोक भगवंताकडे धावत धावत गेले आणि भगवंत आता बस झाला, आता आमच्या घराच्या बाहेर किती युद्ध करणार, आमच्या जीवनामध्ये शांतीवंती काय आहे की नाही, कसं करायचं आहे असं. तर भगवंताने त्या दिवशी इतकं मनावर घेतलं की विश्वकर्माला आवाहन केलं आणि आज्ञा दिली की एका रात्रीत मला समुद्रामध्ये समुद्राला मागे ढकलून जमीन पैदा करून त्या जमिनीवरती पूर्ण द्वारका उभी करून हवी आहे. तर एका रात्रीमध्ये विश्वकर्माने पूर्ण द्वारका निर्माण केली आणि मथुरेतले निवासी लोक मथुरेच्या घरी झोपले होते रात्री आणि सकाळी उठले कुठे, द्वारकेमध्ये. द्वारकेमध्ये सर्व सामानासकट शिफ्ट होऊन तिकडे उठले सकाळी. असं छान आहे ना, इथे गंगानगर झोपायचं, नेक्स्ट डे आपल्या गावी उठायचं. सुट्टी असताना म्हणजे सुट्टी आली की इकडनं प्रवास करायची गरज काय, एसटी बिस्टी धक्का खात उलट्या करत सामान बिगत थकवून बिकून जायची गरज काय, इकडे झोपायचं. भगवंताला सांगायचं भगवंता सकाळी गावी पोचव, सकाळी डोळे उघडले की आईकडे. तसं भगवंतांनी केलं त्यांच्याशी, काही त्रास नाही. बस सामान बांधायचं, कुठे ठेवायचं, काय करायचं, कसं न्यायचं, हे सामान कुठे आहे, मला माझे कपडे सदरा हवा तर तो कुठच्या आठवड्यामध्ये आहे हे शोधताय सापडत नाही असं नाही. साक्षात असं दुसऱ्या सकाळी द्वारकेमध्ये उठले. तर जरासंधाने मग द्वारकेमध्ये आक्रमण केलं, परंतु त्याचबरोबर एका आणखी राक्षसाने आक्रमण केलं, त्याचं नाव होतं कालयवन. त्या कालयवनाने भयंकर सैन्य घेऊन द्वारकेवरती आक्रमण केलं. त्यावेळी द्वारका समुद्रामध्ये आणि किनाऱ्याची जमीन आणि समुद्रामध्ये द्वारका उभी केली होती आणि त्याला फार मोठा बुरुज निर्माण केला होता, तटबंदी होती. त्यातून एकटे कृष्ण बाहेर आले. सर्वांना म्हटलं की तुम्ही काय काय आजी करू नका, मी जातो. आणि द्वारकेच्या बाहेर आले ते आणि काल यावन तिकडे त्यांना आव्हान देत होता, युद्ध कर माझ्याशी युद्ध कर. तर भगवंत काहीच नाही बोलले, सरळ चालत आले. त्याला वाटलं की आता शस्त्र घेतील आता युद्ध करतील, चालत आले समोर आले आणि बाजूने निघून जायला लागले. आता त्याची अपेक्षा काय होती, समोर येईल तर युद्ध करेल ना, म्हणजे सावधान म्हणून शस्त्र घेऊन सावभावता. पण भगवंत काहीच नाही, शांत एकदम, युद्धाच्या मूडमध्ये नव्हते ते. आता पूर्वी कसं होता, समोर समोर युद्ध करायचे आणि सावधान म्हणून शस्त्र उचलून मग युद्ध करायचे, आणि समोरच्या माणसाने शस्त्र हाती घेतल्याशिवाय हा मनुष्य शस्त्र चालवायचा नाही. आता कसं, लपून लपून बॉम्ब टाकतात, लपून लपून गोळ्या मारतात आणि लगेच खंदाकात जाऊन लपतात, परत बाहेर परत गोळ्या मारतात परत लपतात, समोरासमोरचा सावधान करून असं द्वंद्वयुद्ध नाही करत. तर भगवंताचे निघून गेले, मग तो त्या मागे मागे जायला लागला. तर तो म्हणाला की ठीक आहे तुम्हाला पकडून दाखव, पण भगवंत धावायला लागले, तो पण धावायला लागला आणि तो भगवंताला पकडू नाही शकला. आणि भगवंत धावत 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 गेले आणि तो पण त्यांना रे डरपोक, आणि तू असा तू तसा तू घाबरू घाबरट आहेस, तू गाय चालवणारा आहेस, तुला काय शक्ती वीरता नाही तुझ्यामध्ये काही असं वाटेल ते बोलायला लागला. आणि भगवंत धावत आहे तो पण धावतो त्याच्या मागे, मग तो पण रथात ना उतरला कारण भगवंत पण जमिनीवर धावत होते ना, पण तो पण धावायला लागला. मग शेवटी भगवंत धावत 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 जंगलात गेले, जंगलावरून डोंगरात चढले, हा त्याच्या मागे धावतोय. आज चांगला मौका आहे कारण आपला शत्रू घाबरलेला आहे, तर आपण त्याला परास्त करू शकतो. म्हणजे मागे 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 गेला तर भगवंताने काय केलं, त्या गुहेत प्रवेश केला ज्या गुहेमध्ये मुचुकुंद झोपला होता. आणि इतकी वर्ष झोपल्यामुळे, इतकी हजारो लाखो वर्ष झोपल्यामुळे काय झालं होतं, त्याची दाढी अशी कितीतरी किलोमीटर लांब, अशी पसरलेली, त्याची नखं अशी कितीतरी मीटर लांब अशी पसरलेली, असा काहीतरी भयंकर, त्याच्या अंगावर झाडं बिळं अशी वेली वगैरे उगवलेल्या, अशा भयंकर अवस्थेमध्ये झोपला होता, धाराडूर झोपला होता. तर भगवंतांनी काय केलं, त्या गुफेच्या आत शिरताना काय केलं, आपल्या अंगावरचं हे वस्त्र आहे ना, असं वस्त्र, अंगवस्त्र त्याच्यावर टाकलं आणि आत जाऊन लपून बसले. धाल नंतर आला धावत धावत, आणि बघतो तर काय, ते वस्त्र जे आहे त्याच्यावरती होतं शत्रूच्या अंगावरती, तेच तिकडे आहे. म्हणजे याचा अर्थ, हा मनुष्य शत्रू जो आहे तो घाबरून घाबरून इथे आलेला आहे आणि वेश बदलून इथे ढोंग करतोय झोपायचं. म्हणून त्याने त्याला लात मारली, हे ओठ, काय ढोंग करतो तुला, मी बरोबर ओळखतो, तू कितीतरी मायावी रूप बदललास तरी मी तुला सोडणार नाही, तुझा वध निश्चित आहे माझ्या हातून, असं म्हणून त्याने चार लाथा मारल्या. तेव्हा तो झाडं बिडं वाढलेली तो जागा झाला असा पूर्ण, आणि असं असं करून त्यांनी जोळे जोडले आणि बघितलं कोण आहे मला उठवणारा, असं बघितलं बरोबर ज्वाळा निघाल्या आणि जळून भस्मसात झाला. आणि तो जेव्हा भस्मसात झाला, राख झाली त्याची, तेव्हा आतून कृष्ण भगवान बाहेर आले दर्शन द्यायला. म्हणजे कसं, शस्त्र उचलायची गरज काय, जर आपण शत्रू मरणार असेल तर युद्धबिद्ध करायची गरज काय, मेहनत करायची. हां, सगळंच युद्ध काय शक्तीने होत नसतं, बरंचसं युद्ध बुद्धीने होत असतं. पण भगवंताने आपल्या भक्ताकरता एक गोष्ट केली, की ज्या योद्ध्याला सहज हरवणं शक्य होतं, त्याच्याकडनं निंदा ऐकली, डरपोक, गाई चारणारा, हां, वीर पुरुष नसणारा तू, असं तसं, म्हणजे वाईट 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 बोलणं ऐकून घेतलं, का आपल्या भक्ताला वाचवण्याकरता, म्हणून नाही तर त्याला उठवणार कोण, त्याची युक्ती कोण करणार. म्हणून भगवंताने आप ज्याला सहज शक्य हरवणं, त्याच्या मुखातून अनंत निंदा ऐकत 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 भगवंताहून लपले. आज पण ते प्रसिद्ध आहेत रणछोड म्हणून, म्हणजे जे युद्धातून घाबरून पळाले, हे काय गौरव ना होऊ शकत ना, हे निंदाच आहे ना, दरपोक हे निंदा होऊ शकते ना. तर ती निंदा स्वीकार करून भगवंताने आपल्याला भक्ताला वाचवण्याकरता म्हणून भगवंताने काय केलं, दर्पक बनवलं, लावून लपले आणि त्या योगे त्याचा वध केला त्यांनी. आणि त्याच्यानंतर भगवंत जेव्हा समोर आले ना त्याच्या, तेव्हा त्याला इतका आनंद झाला, अरे काय झालं आहे, लोक इतकी छोटी छोटी काय आहेत, असं तो विचारतो. हां, किती समर्पण प्रश्न आहे बघा, कारण तो सत्ययुगातला मनुष्य, त्यावेळी काहीतरी 25-30 फूट उंची होती माणसांची, त्याच्यानंतर ती उंची थोडी कमी झाली त्रेतायुगामध्ये, जेव्हा प्रभू रामचंद्र आले, त्याच्यानंतर जेव्हा कृष्ण आले तेव्हा पण ते थोडेसे आणखीन कमी, आणि त्याच्यानंतरचे कलियुगातले लोक आपण आणखीन कमी, आपण मॅक्सिमम किती 5-6 फूटच्या मध्ये आहोत ना सगळे, हां मॅक्सिमम, आणि अमेरिकामध्ये 1-6 फूट 2-3 इंच बस, त्याच्यावर पुढे कोणी उंच नसतात. पण स्वतः कलियुगाच्या सुरुवातीला चैतन्य महाप्रभू 7 फूट 6 इंच होते, त्याच्या आधी अर्जुन आणि धर्मराज आणि वगैरे वगैरे ते 15-20 फूट होते, त्याच्या आधी 25-30 फूट रामचंद्र आणि सीता आणि लक्ष्मण होते, आणि त्याच्याही जास्त उंच त्या काळातले लोक होते ज्यावेळी मुचुकुंदाने युद्ध केलं होतं. त्याने विचारलं की लोक इतकी बुटकी बुटकी का, तर भगवंताने म्हटलं की तू जेव्हा झोपला होता तेव्हा सत्ययुग होतं, त्याच्यातनं ही युग संपली, आता कलियुग सुरू व्हायची वेळ झालेली आहे, तेव्हा तू उठतो आहेस, म्हणून ती माणसं तुझ्यासमोरची एवढी बुटकी बुटकी आहेत. मग त्यावेळी त्याने म्हटलं भगवंताला की भगवंता तुम्ही किती दयाळू दयाळू आहात, कुठचाही अन्य जीव मला उठवायची हिंमत करू शकत नव्हता, आणि तुम्ही अशा युक्तीने येऊन मला तुम्ही उठवलत आणि मला ह्या निद्रेच्या महामायेतून तमोगुणातून वाचवलत, नाहीतर मीच पडून राहिलो असतो, उठलोच नसतो कधी. तर माझा उद्धार करण्याकरता म्हणून तुम्ही एवढं सगळं द्वारका सोडून धावत धावत पायी पायी चालत चालत डोंगरात चढत गुहेत मध्ये जाऊन लपलात वगैरे, एवढं सगळं काम माझ्याकरता केलं, तुम्ही तुमची दयाळू आहात, तुम्ही तुमचं हे रूप जे आहे दयाळू रूप जे माझ्यासमोर उभं आहे मला दर्शन लाभत आहे, ते रूप फक्त तर मीच बघतो एकटा, तर ते सगळ्या जगाने पण पाहावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मला तुम्ही वरदान द्या की तुम्ही ह्याच रूपामध्ये सर्व जगाला दर्शन देण्याकरता म्हणून याल. तर भगवंताने म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा मी तुझ्या पुढच्या जन्मी पूर्ण करीन. तर तो मुसुकुंद जो आहे तो बनला पुंडलिक पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या जन्मामध्ये म्हणजे कलियुगामध्ये. द्वापर युगाच्या अंताला भगवंतांनी मुचुकुंदाला जागवलं आणि त्याला उद्धार केला, त्याचा भगवंताला आपल्या घरी त्याला पाठवून दिलं. आणि मग पुढच्या युगामध्ये तोच मुचुकुंद जो आहे तो पुन्हा आला पुंडलिक होऊन, आणि जन्माच्या नंतर काही वर्ष तो फारच वाईट वागत होता, अतिशय वाईट मनुष्य म्हणून. सगळ्यांची निंदा करायची, सगळ्यांचे हाल करायचे, खास करून आईवडिलांचे हाल करायचे, त्यांची निंदा करायची, त्यांना वाईट वाईट बोलायचं, टाकून टाकून बोलायचं, अपमान करायचा, त्यांची सेवा कधी करायची नाही. मग लग्न केलं त्यांनी, त्याची बायको पण त्याच स्वभावाची निघाली नवऱ्याला बघून. मग शेवटी आईबाबा म्हातारे झाले. हां, जानू जानू देव आणि गौणाई त्यांच्या आईवडिलांचं नाव. तर ते वय झाल्यानंतर त्यांना तो अपमान सहन होईना, तर किती वर्ष अपमान सहन करायचा. मग शेवटी वडील म्हणाले आईला की आपण ना बाहेर उपाशी जाऊन मरू, पण हा असा अपमान आपण सहन नाही करायचा, आता आपण निघून जाऊ इकडनं. आणखीन एकही शब्द ऐकायला आपण इथे जिवंत राहायचं नाही, इथं घरात राहायचं नाही, आपण निघून जाऊ. आणि वाटेत आपण भुकेने व्याकुळ होऊन मरून जाऊ, पण घरात नाही राहायचं, आता आणखीन अपमान सहन नाही करायचा. म्हणजे दोघंही निघाले, काशीला जायला निघाले, पायी पायी जायला निघाले, हळू हळू हळू, थकत थकत, असे खोकत खोकत म्हातारी व्यक्ती निघाले. आणि काही वेळाने त्या गावामध्ये अशी हवा निघाली की सगळेच लोक काशीला जायला निघाले. तर त्यानिमित्ताने पुंडलिकाला पण थोडीशी मोह झाला निर्माण की आपण पण जाऊया काशीला. बायको म्हणाले हो आपण पण जाऊया. त्याने घोडागाडी केली बायको करता म्हणून, आणि घोडागाडीत बसून ते काशीला जायला लागले. रस्त्यामध्ये पायी पायी चालणारे आईबाबा पण दिसले, पण थांबवली नाही गाडी, दुर्लक्ष करून निघून गेले पुढे. मरू दे त्यांना असं या भावनेने. आणि मध्ये मग एक त्यांनी हॉल्ट घेतला एका ठिकाणी रात्री मुक्काम करण्याकरता. एक स्वामी होते कुक्कुट स्वामी, त्यांच्या आश्रमात लोक थांबायचे काशीच्या मार्गावरती, ते पण जाऊन थांबले आणि दमले होते ना, झोपून झोपून गेले रात्री. एक त्यांनी एक रूम घेतली आणि झोपून गेले. तर मध्यरात्री एकदम काहीतरी आवाज झाला म्हणून पुंडलिक जो आहे ना तो उठला बघायला काय चाललंय. तर त्याला काय दिसलं की तीन देवी त्याच्यात त्यांनी आश्रमात प्रवेश केला तिघांनी. त्यांच्याकडे झाडू, बालदी, पाणी, कपडा अशा घर साफ करायच्या वस्तू होत्या. आणि त्या तिघींनी आल्या आल्या काय केलं, तो आश्रम झाडलोट करायला सुरुवात केली. झाडलोट केलं, पाणी टाकून पाण्याने पुसलं, जमीन स्वच्छ केली सगळ्यांनी. आणि जसजशी त्यांनी साफसफाई सुरू केली तसतशा त्या देव्या दोन्ही तिन्ही देवी ज्या होत्या त्या प्रकाशमान झाल्या. आधी येताना होत्या निस्तेज, आणि साफसफाई जसं जसं करत गेल्या तशा तिथं तेज त्यांना परत मिळायला लागलं. आणि जेव्हा साफसफाई त्यांनी पूर्ण केली तेव्हा ते अतिशय तेजपुंज झाल्या एकदम, आणि त्यांच्या प्रकाशाने पूर्ण आश्रम असा प्रकाशित झाला. तर त्यावेळी ह्याने याला राहवलं नाही, त्याने विचारलं देवी तुम्ही कोण आहात. तर देवी म्हणाल्या मी गंगा, दुसरी म्हणते मी यमुना, तिसरी म्हणते मी सरस्वती. आम्ही तीन नद्या आहोत, देवता आहोत, आम्ही नदी रूपामध्ये सेवा करतो आणि जगातली सगळी माणसं जी आहेत ती आमच्यामध्ये येऊन आंघोळ करतात, त्यांची पापं सोडतात त्या पाण्यामध्ये, आणि त्यामुळे आमचं तेज नष्ट होतं. तर वर्षातून एकदा आम्ही रोज दरवर्षी इथे येतो आणि हा आश्रम साफ करतो स्वामीजींचा. तेवढे महान स्वामी आहेत की त्यांच्या आश्रमात झाडलोट केल्यामुळे आम्हाला आमचं पुन्हा तेज प्राप्त होतं. ते तेज प्राप्त करण्याकरता, आपली सेवा करण्याकरता म्हणून आम्ही इथे येतो दरवर्षाला आणि साफ करून निघून जातो. एका ठिकाणी असं लिहिलं आहे की आम्ही दररोज येतो रात्री, दिवसा आम्ही सगळ्यांची पापं ग्रहण करतो आणि आमची पापं नष्ट करण्याकरता म्हणून रात्री आम्ही इथे येतो रोज, असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी. म्हणजे कसं, दिवसभर सेवा करायची, रात्री कोणी नदीत आंघोळ करत नाही असा नियम आहे. दिवसभर पापी लोक आंघोळ करणार आणि पाप सोडणार, आणि रात्री आम्ही इथे येतो झाडलोट करतो, पुन्हा स्वच्छ होतो आम्ही, पापक मुक्त होतो आणि पुन्हा सकाळी जाऊन आपली सेवा करायला सुरुवात करतो. आणि म्हणाले पुंडलिक तू खूप पापी आहेस. ते म्हणाले की असं का म्हणता तुम्ही, तुम्ही आई वडिलांचा खूप अपमान केलेला आहे, खूप वाईट कर्म केलेलं आहे, आणि हे कुक्कुट स्वामी जे आहेत ते पण तुमच्याशी बोलले नाहीत, कारण ते जेव्हा आले ना तेव्हा कुक्कुट स्वामी त्यांना रागाने बघितलं आणि कुक्कुट स्वामी निघून गेले. मला खूप आश्चर्य वाटलं, एवढे महान ऋषी आम्हाला बघून रागवतात का, त्यामुळे रागवतात का, कारण ते स्वतः एक महान भक्त आहेत आणि स्वतः संत आहेत आणि ते आई वडिलांचे परम भक्त आहेत त्यांच्या. आणि त्यांना त्यांच्या भक्तीच्या बळामुळे दिसतंय की तुम्ही काय काय करता आहात, मागे काय केलंय, पुढे काय करणार आहात, त्यांना माहिती आहे सगळं. म्हणून ते तुमच्या पापाकडे बघून ते त्यांना आनंद वाटला नाही तुम्हाला बघून, परंतु त्यांचं दर्शन तुम्हाला झालं हे तुमचं भाग्याची गोष्ट आहे तुमच्याकरता. आणि हे पुंडलिका आता पाप करणं बंद कर, तुझ्या जीवनामध्ये पुढे फार चांगल्या गोष्टी घडायच्या आहेत, पवित्र गोष्टी घडणार आहेत, म्हणून तू आता पाप करणं बंद कर. ज्या आई वडिलांचा त्याग केलास, त्यांचे हाल हाल केलेस, त्यांची सेवा कर. त्याला लगेच उपरती झाली, पश्चाताप झाला, तो देवींच्या पायाशी पडला आणि मला आशीर्वाद द्या मला. आणि ताबडतोब काशीचा प्रोग्राम कॅन्सल करून तो मागे निघाला, शोधायला की अजून रस्त्यात कुठेतरी आईबाबा भेटले मला म्हणून. आणि नेमके त्याला रस्त्यामध्ये आईबाबा भेटले, पायी पायी चालणारे. त्याने आईवडिलांना फोटा काढत घेतलं आणि पुन्हा आपल्या घरी आला. आणि त्याचा जन्म कुठे झाला होता? पुंडलिकाचा, जानुदेव आणि गुणाईच्या पोटी, त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी दिंडीराव वनामध्ये त्याचा वध झाला होता ना, ते वन होतं ना, त्या ठिकाणी जन्म झाला होता. तर तिथे आल्यानंतर मग त्यांनी सर्व पापकर्म सोडून दिली, वाईट कर्म सोडून दिली, सेवा करणं सुरू केलं, जपजापी सुरू केलं, व्रत वैकल्य सुरू केली, आई वडिलांची सेवा करणं सुरू केलं. आणि मग तो इतका पवित्र झाला की त्याची ख्याती पसरली की इतका वाईट मनुष्य भगवंताची सेवा करून, आईवडिलांची सेवा करून इतका मोठा झाला. आणि त्याची सेवा इतकी तीव्र होती की त्या सेवेने प्रभावित होऊन साक्षात भगवंत तिकडे आले, रुक्मिणीच्या निमित्ताने त्याच्या घरी प्रवेश केला त्यांनी. त्यावेळी त्याची पाट होती ती दाराकडे होती अशी, तिकडनं भगवंत आत आले तर घरा एकदम प्रकाश झाला खूप. तर त्यावेळी त्याने मागे वळून पाहिलं तर भगवंत म्हणाले, पुंडलिका मी तुला भेटायला आलो आहे. ते म्हणतात की थोडं थांबा, माझ्या आईवडिलांची सेवा बाकी आहे, अजून त्यांना झोपू द्यायचं आहे, अजून त्यांना मालिश करायचं आहे, झोपी गेले की मग तुम्हाला भेटतो मी. तिकडची एक वीट उचलली आणि फेकली मागे अशी, म्हणाले या वीटेवरती उभे राहा तुम्ही. तर ती वीट कोण होती? ती वीट इंद्र होते. इंद्राने गौतम ऋषीच्या बायकोचा अपराध केला होता म्हणून त्याला ते वीट व्हायचा शाप दिला होता. तर ती वीट पडली होती त्याच्या घरामध्ये की कालांतराने भगवंत येऊन त्याच्यावर उभे राहतील, त्याचा उद्धार होईल. तर त्याच विठेवरती विठ्ठल भगवंत उभं राहिले म्हणून त्याचं नाव पडलं आहे विठोबा. जे विठेवरती उभे राहिले त्याचं नाव विठोबा. भगवंत मग कमरेवर आटून उभे राहिले आणि बराच वेळ त्यांनी सेवा केली आईवडिलांची, म्हणजे झोपी गेले आईवडील. मग तेव्हा पुंडलिक उठले, मागे फिरले आणि भगवंताला त्यांनी दंडवत प्रणाम केला. त्यावेळी भगवंताने म्हटलं की तुझ्याशी भगवंताचं सुंदर वर्णन केलं आहे स्कंद पुराणामध्ये, कशी मकर कुंडल घातली होती, मुकुट, भगवंताचा वैजयंती माला, सुंदर अलंकार, पायात पैंजण, कानामध्ये मकर कुंडल, असं सुंदर दर्शन भगवंताने त्याला दिलं होतं. तर तेव्हा पुंडलिकाला भगवंताने म्हटलं की तू वरदान माग. तेव्हा त्याने काय म्हटलं की तुम्ही माझ्यासारख्या पापी माणसाला दर्शन देण्याकरता इतक्या लांबून आलात, आता इतक्या मध्यरात्री उशिरा पडतं ना, म्हणजे आता झोपायची वेळ होती ना ती, आई वडिलांना झोपायची वेळ होती, तर इतक्या मध्यरात्री उशिरा आता फक्त मी तुम्हाला बघतो आणि कोणच बघत नाही. तुमचं एवढं दयाळू रूप जे आहे, तुम्ही एवढं कनवाळू आहात, माझ्याकरता करुणेने इतक्या लांबून आलात, मी तुमच्याकडे यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही माझ्याकडे आलात. तर तुमचं हे जे दयाळू रूप जे आहे ते सर्वांना लाभावं अशी माझी इच्छा आहे. मी तर पाहिलं ना, पण तुम्ही किती दयाळू आहात ते लोकांना कळावं म्हणून तुम्ही अशाच ह्याच रूपामध्ये कमरेवर हात ठेवून तुम्हीच इथे उभे राहा. तर भगवंत आले होते त्यांना बघायला पण परतच नाही गेले, तिकडेच उभे राहिले. आणि ते जेव्हा चाललं होतं भगवंत आले तेव्हा रुक्मिणी पण तिकडे आली थोड्या वेळाने, आणि ती पण तिकडे उभी राहिली. आणि दोघांनी मग त्यांच्या भक्तांच्या इच्छेप्रमाणे तिकडेच कायम उभं राहायचा निर्णय घेतला आणि ते आजही तिकडे उभे आहेत. त्याच्या मागचा असा भाव नाही आहे की मी किती महान आहे आणि ते कोणाकरता आले भगवंत हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून तुम्ही तिथे उभे राहा, तुम्हाला बघितल्यावर कळेल की मी किती महान आहे हे लोकांना कळेल, अशी त्याची भावना नव्हती. तुम्ही किती दयाळू आहात, तुम्ही किती कनवाळू आहात, तुमचं मनामध्ये भक्ताकरता किती कळकळ आहे आणि तुम्ही आपला जागा सोडून भक्तांच्या घरी झोपडीत पण येऊ शकता, अशा तुमच्या दयाळूपणाचा दर्शन इतरांना झालं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली होती. तर आज जे रूप उभं आहे भगवंताचं तिकडे, ते पुंडलिकाच्या कृपेने उभं आहे. तर पुंडलिकाने अशी इच्छा केली नसती तर आपल्याला पांडुरंग भेटले नसते. याचा अर्थ काय होतो? की भक्ताच्या कृपेशिवाय कधीही कोणाला पांडुरंग भगवंत मिळू शकत नाही. भक्ताची कृपा असेल तरच भगवंताची भेट होणार. प्रत्यक्ष भगवंताची भेट होऊ शकत नाही आपणूनच, कोणतरी भक्तामध्ये लागतो त्याच्याकरता. कारण भक्ताचं म्हणणं जे आहे ते भगवंत टाळू शकत नाहीत. जगन्नाथ भगवंत या जगात, आपल्याकडे जगन्नाथची मूर्ती आहे ना, ओके, जगन्नाथ तुम्ही फोटो पाहिला आहे, फोटो पाहिला जगन्नाथाचा, जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्रे पाहिलं ना, हां त्या मंदिरात मोठ्या मंदिरात आहे ना, ते जगन्नाथ बल्लभ सुभद्राजी आहेत ना, जे जगात प्रकट का झाले, कारण ते एकट्या नारद मुनीने पाहिले होते, एकट्या द्वारका मुनी एकट्या नारद मुनीने पाहिलं होतं ना, त्या रूपामध्ये कृष्ण बलराम आणि सुभद्रेला अशा विचित्र रूपामध्ये पडले होते असे भावनेने एकदम असे. तर नारद मुनी खाली उतरले आणि म्हणाले, भगवंता तुम्हाला या अद्भुत रूपात पाहून मला अद्भुत प्रेमाचा अनुभव होतोय, मला तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचा मी अनुभव घेतलेला आहे तुमच्या प्रेमाचा, पण आज तुम्हाला या अद्भुत रूपामध्ये पाहून मला अद्भुत प्रेमाचा अनुभव होतोय, पण तुम्हाला एकट्यालाच होतोय, माझी अशी इच्छा आहे की ते अद्भुत प्रेम सर्व लोकांना प्राप्त व्हावं, आणि ते कसं प्राप्त होईल, तुम्हाला या अद्भुत रूपात पाहिल्याशिवाय ते कसं प्राप्त होईल, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भगवंता की तुम्ही ह्याच रूपात, ज्या रूपाने पाहून मला अद्भुत प्रेमाचा अनुभव आला त्याच रूपात तुम्ही पुन्हा पृथ्वीवर प्रकट व्हा, जेणे करून लोकांना ते रूप जेव्हा तुमचं दिसेल, ते जेव्हा पाहतील तेव्हा त्यांनाही माझ्याप्रमाणे अद्भुत प्रेमाचा अनुभव व्हावा, म्हणून ते जगन्नाथ भगवान जगन्नाथपुरीमध्ये उभे आहेत, नाहीतर आपल्याला दिसले नसते, नारद मुनींनी पाहिले असते आणि मग तथास्त म्हणून निघून गेले असते, पण नारद मुनींनी त्या आनंदामध्ये सुद्धा तुमामाची आठवण ठेवली, अरे तुमच्या आमच्यासारखे लोक जगामध्ये किती त्रास भोगतायत, हां जन्म मृत्यू येरा झरा घालतायत, प्रवचनामध्ये झोपतायत, काय करणार, हां असं आपलं, हां हिंदी मी सांगू का, अच्छा म्हणून ओके ओके सॉरी हरे कृष्णा. पण काय असतं माहिती आहे का, दुर्दैव म्हणजे काय, भगवंताविषयी ज्ञान आपल्याला उपलब्ध असून सुद्धा त्यामध्ये रुची न ठेवणे याला दुर्दैव म्हणतात. आपण काय म्हणतो सकाळी, दुर्दैवम ईदृशमिहा जनी नानुरागहा, एवढी भगवंताची कृपा झाल्यावर सुद्धा आपल्याला त्यामध्ये रुची निर्माण होत नाही, आवड निर्माण होत नाही, याच्यावर म्हणतो दुर्दैव नाही. आपण काय म्हणतो, पैसे नाही तर दुर्दैवी आहे, गरीब आहे, शिकलेलं नाही तर दुर्दैवी आहे, घर नाही तर दुर्दैवी आहे, लग्न केलं मूलबाळ नाही अरे दुर्दैवी आहे, लग्न केलं सासू खूप छळते दुर्दैवी आहे, हे दुर्दैव नाही आहे, फक्त कर्माची फळ आहेत. दुर्दैव म्हणजे खरं हे की मनुष्य जन्म प्राप्त होऊन देखील भगवंताविषयी आवड नाही, याच्यावर मोठं दुर्दैव कुठचं नाही. भगवंताने एवढं सहज सुलभ करून ठेवलं त्यांना प्राप्त करणं, तरीही त्यांच्यात इंटरेस्ट नाही, हा सगळ्यात मोठा दुर्दैवाचा भाग आहे. पण संत लोक काय करतात, नेहमी विचार करतात तुमच्या आमच्या लोकांचा की आपण जगात दुःख भोगतो आहोत, जन्ममृत्यूच्या साखळीमध्ये बुडत आहोत, म्हातारपणाचं दुःख भोगतो आहोत, रोगाचं दुःख भोगतो आहोत. तुम्ही बघता ना हॉस्पिटलमध्ये, तिथे कोणी पिकनिक करायला येतं का हॉस्पिटलमध्ये, चला गंगा अनुष्किमो जाऊ, पावसाळ्यात जाऊन तिकडे राहू दोन दिवस, पावभाजी खाऊ, बटाटे वडे खाऊ आणि भाजी खाऊ छानपैकी दोन दिवस, रूम बुक करू रिलक्स रूम आणि यांच्या आजचं चांगलं जेवण खाऊ, असं कोणी येतं का इथे? इथले प्रत्येक मनुष्य हॉस्पिटलमध्ये आजारी होऊन कष्ट भोगता भोगता कष्ट नष्ट करण्याकरता म्हणून येतो, मिथियांचा इलाज केला जातो, मग तो पुन्हा बाहेर जातो, मग पुन्हा आजारी पडले की पुन्हा येतो. म्हणजे आजारी पडणं चालू असतं की नाही, आत्ता बरा झाला तर आयुष्यभर आजारी पडणार नाही असं आहे का? नाही, आत्ता बरा झाला आहे, आता पुढे कधी पडेल माहीत नाही, पुन्हा तो पडू शकतो आजारी, पुन्हा येऊ शकतो, पुन्हा आला इलाज करून पुन्हा गेला तर पुन्हा येऊ शकतो परत. आणि मधल्या काळामध्ये हळूहळू हळू का होईना निश्चित रूपाने म्हातारा होणार आणि एक दिवशी फायनल येणार, फायनल, आणि परत जाणार नाही, मग डिस्चार्ज नाही होणार, इकडून सुद्धा स्मशान घाट मी डिस्चार्ज. तर हे दुःखाचे जे योग आहेत ना सगळे जंजाळ, ते नष्ट व्हावे म्हणून भगवंतांनी सहज सुलभ केलेलं आहे. तर त्या पुंडलिकाच्या कृपेमुळे आपल्याला पांडुरंग लाभली, त्या नारद मुनींच्या कृपेमुळे जगन्नाथ बलदेव सुभद्रा लाभले, असे भक्तांची कृपा आहे. तर त्या पंढरपुरामध्ये असे कोणते भक्त आहे जे तिकडे गेले नाही आजपर्यंत? सगळे भक्त गेलेले आहेत, सगळ्या संप्रदायाचे, भारतभरातले, अनेक भाषा बोलणारे, अनेक प्रांतातले जितने संत होते सगळे पंढरपुरामध्ये आलेले आहेत. कारण त्या पूर्ण क्षेत्राचं महात्म्य काय आहे की आपण जातो दर्शन घ्यायला, पण त्या ठिकाणी भगवंत आले दर्शन घ्यायला आपल्या भक्ताचं, अद्भुत दर धाम आहे ते. आणि त्याचं महात्म्य काय आहे, भगवंत का आले त्याला बघायला, जे आई वडील भगवंताचे परम भक्त आहेत त्यांची सेवा करण्यामध्ये त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलं म्हणून भगवंत आले. कारण भगवंताला ना त्यांची सेवा करण्यापेक्षा त्यांच्या भक्तांची सेवा करणं खूप जास्त आवडतं. तर पुंडलिकाने त्याच्यामध्ये परिपूर्णता प्राप्त केली, परफेक्शन प्राप्त केलं, म्हणून अशा भक्ताचं दर्शन घेण्याकरता म्हणून भगवंत स्वतः आले. म्हणून पंढरपुरामध्ये आमचं कामचं आम्ही काय सांगत असतो नेहमी की भगवंताला तुम्ही पाहायचा प्रयत्न करू नका, भगवंताच्या असं कार्य करा की भगवंत तुम्हाला पाहायला येईल. कारण त्याला तुम्हाला पाहायला येणं सोपं आहे, तुम्हाला त्याच्या त्याला पाहण्यात यश मिळणं हे थोडं कठीण आहे, थोडं सोपं नाही भगवंत. पण त्याला जर वाटलं की तुम्हाला पाहावं तर त्यांना काही कठीण नाही. त्याकरता आपण असं कार्य करावं, अशी भक्ती करावी, अशा त्यांच्या भक्तांची सेवा करावी की ज्या योगे त्यांचं मन प्रसन्न होईल आणि ते धावत येतील तुम्हाला बघायला की माझ्या भक्तांची इतकी चांगली सेवा कोण करते. तर त्याच्याने प्रभावित होऊन निमित्त रुक्मिणीचं करून भगवंत द्वारकेवरून धावत आले होते भक्ताला बघायला. आणि भक्त पण कसे बघा, भगवंता थांबा थोडा वेळ, मला अजून वेळ झाला नाही, माझं काम पूर्ण करायचं बाकी. जर पुंडलिकाचं हे म्हणणं भगवंताला आवडलं नसतं तर थांबले असतं का ते? अरे काय समजवत आलो तू, एवढं लांबून मी आलो, हां मी भगवंत, तू साधा मनुष्य जगातला, तुझ्याकरता मी आलो आणि मला म्हणतो थांब, काय गर्विष्ठ मनुष्य आहे, चल जातो निघून मी, आणि गेले असते निघून. पण ते वाट बघत उभे राहिले, याचा अर्थ काय होतो, त्याचं म्हणणं भगवंताला पसंद होतं की मी तुमच्या भक्ताची सेवा करतो आहे, ते माझे आई वडील आहेत, त्यांची मी सेवा करतो आहे, तुम्ही थांबा, ते थांबायला ते तयार होते. आणि असं नाही एक तास 15 मिनटं थांबा, फिक्स टाईम असं नव्हतं, थांबा फक्त, म्हणजे किती वेळ माहीत नाही, कधीपर्यंत वाट बघायला लागेल माहीत नाही, पण भगवंत थांबले. कारण ते पुंडलिक जे काय करत होते ते भगवंताला आवडत होतं, म्हणून ते भगवंत बघत बघत उभे राहिले. ते आईवडील पाय जपतायत, डोकं शिपून देत आहेत, त्यांना हळूहळू झोपायला झोपी जाऊ देत आहेत. ती जी सेवा होती प्रामाणिकपणे केलेली, ती भगवंताला खूप आवडली, म्हणून भगवंत वाट बघत उभे राहिले. तर भगवंत केवळ आले नाहीत पण वाट बघत उभे पण राहिले, हे त्या धामाचं महत्त्व आहे. त्या पंढरपुरामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अच्छा, त्याच्यानंतर त्याचं नाव पंढरपूर का पडलं, त्याचं नाव होतं पुंडरिक, ते लोकांना र म्हणता येत, त्यामुळे ते पुंडरलिक झाले. आणि भगवंताने म्हटलं की तुझ्यावरून ह्या नाव, हे जे क्षेत्र आहे त्याचं नाव पडेल. नाव काय पडलं, पुंडरिकपूर, पुंडरिकपूर, मग झालं पंढरपूर. त्याच्यानंतर मग झाली पंढरी, आणि ते विटेवरती झाले उभे, म्हणून नाव पडलं विठोबा. आणखीन एक नाव विठ्ठल का पडलं, असं पण एक अर्थ असा आहे, विठ्ठलचा जुना शब्द आहे विठ्ठल, म्हणजे विस्थळ, म्हणजे अतिशय दूर एकांतामध्ये असलेलं स्थळ, जंगलामध्ये जिथे कोण जाऊ शकत नाही. तर त्या 20 स्थळामध्ये प्रकट झालेले भगवंत ते विठ्ठल, मग कालांतराने विठ्ठल असं ते नाम निर्माण झालेलं आहे. तर त्या ठिकाणी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे स्वतः पुंडलिक, भगवंताचे भक्त. दुसरे भगवंत विठ्ठल. तिसरे पंढरपूर धाम. आणि चौथी गंगा चंद्रभागा नदी, चंद्रभागा नदी. या 4 गोष्टी त्या ठिकाणी फार महत्त्वाच्या आहेत की ज्याच्याशिवाय पंढरपूर जाणं आणि पंढरपूरला जाऊन येणं हे सफल होत नाही, परिपूर्ण होत नाही. म्हणून या 4 गोष्टींचा ध्यान पंढरपूरला असताना कायम ठेवायचं असतं, त्यांच्या चिंतनात राहायचं असतं, तर ते मग तुमची यात्रा जी आहे ती सफल होते. त्यामध्ये चंद्रभागा कशी निर्माण झाली, तर एक राक्षस होता त्रिपूर म्हणून, त्रिपूर, तो आकाशामध्ये निर्माण व्हायचा 3 घरांच्या रूपात, राक्षस हा म्हणजे जिवंत राक्षस, 3 घराच्या रूपात राक्षस आकाशात राहायचा. आणि त्याने पण हाहाकार केला होता. तर भगवंतांनी शंकराला आदेश दिला त्याचा वर कर, वधवध कर. मग शंकराने त्याचा वध केला, एक पाय पृथ्वीवर ठेवून एक पाय नंदीवर ठेवून त्यांनी भयंकर युद्ध करून त्या त्रिपुरारी राक्षसाला मारलं. म्हणजे नाव काय पडलं भगवंताचं, शंकराचं, त्रिपुरारी. त्रिपुरारी म्हणजे त्रिपूर नावाच्या राक्षसाचा शत्रू, त्रिपुरारी असं नाव पडलं शंकराचं. तर त्या राक्षसाचं युद्ध करताना शंकर भगवंताला घाम आला, सुगंधी द्रव्य त्यांच्या शरीरातून निर्माण झालं, आणि ते प्रवाहित होऊन नदी म्हणून धावायला लागलं मोठी मोठी गर्जना करत. आणि ते कुठे घडलं, भीमाशंकर पर्वत आहे ना, कुठे आहे तो, पुण्याजवळ आहे, 4,300 फूट उंच आहे. त्या पर्वतावरती त्याच्यावरती आकाशामध्ये असलेला त्या राक्षसाचा भगवंतांनी वध केला शंकराने. तर त्या तिकडून ती ते पाणी जे आहे शरीरातलं ते नदी बनून व्हायला लागलं गर्जना करत. तर सगळे लोक हाहाकार घाबरून गेले एकदम, इतका मोठा आवाज, प्रलयासारखा आवाज, लोक भयभीत होऊन धावत धावत, आणि नदी कुठे निघाली, तिकडून पंढरपूर तिकडे निघाली, तर इकडचे लोक भयभीत झाले त्या आवाजाने, जागे झाले आणि घाऊन धावायला लागले सैरावेरा. तर पंढरपूरमध्ये रक्षक आहेत, नरसिंह भगवान, शंकर भगवान, देवी आणि स्वतः ब्रह्मा. आणि पाचवा रक्षक आहे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि नैऋत्य या दिशेमध्ये कोण आहे, काळभैरव. त्यांनी काळभैरवाला बोलावणं सुरू केलं, भगवंता काळभैरवा वाचवा आम्हाला, बघा असं वाटतं की प्रलय होतोय असं वाटतंय, वाचवा, इतका भयंकर ध्वनी होते. तर काळभैरव इतका भयंकर आकार घेऊन दंड घेऊन निघाला आणि त्याला बघून नदी भयभीत झाली आणि भगवंताला, पंढरपूरच्या भगवंताला आक्रोश काढला, भगवंता वाचवा वाचवा मला, हा काळभैरव दंड घेऊन मला आता मारून टाकणार आहे. तर तेव्हा त्या नदीच्या धाव्या केल्यामुळे भगवंत, पंढरपूरचे भगवंत त्यांना ते नदीकडे प्रकट झाले. तेव्हा तू शांत हो, तुझा ध्वनी बंद कर, तुझ्या दर्शन मात्रेनेच केवळ लोकांना शुद्धी प्राप्त झाली पाहिजे असं म्हटलं. त्याने आवाज आपला बंद केला. ती चंद्रभागा नदी, चंद्रभागा का, कारण चंद्राने एकदा देवतांचे गुरु बृहस्पती त्याच्या पत्नीचा अपमान केला होता, म्हणजे शाप दिला की तुला क्षय रोग होईल, म्हणजे काय होईल, टीबी होईल तुला. तर त्या टीबी होण्याच्या शापाने ग्रस्त होऊन मग शेवटी ते बृहस्पतीकडे गेले परत, त्यांनी माफी मागितली की माफ करा म्हणून, मग त्याने त्याला शाप दिला की तू पंढरपुरात जा आणि त्या भीमा नदीमध्ये आंघोळ कर. तुझी भीमा नदी जी शंकराच्या घामाच्या रूपात निर्माण झाली, भीमाशंकराच्या शिखरामध्ये, तिकडून ती नदीच्या रूपात प्रकट होऊन पंढरपुरामध्ये आली. तिकडे जाऊन तपश्चर्या कर, तिकडे जाऊन स्नान कर, पंढरपुराच्या भगवंताचं दर्शन घे आणि सूर्याचं दर्शन घे, मग तुझा हा रोग नष्ट होईल. मग तिकडे चंद्रदेवतेने येऊन तपस्या केलेली आहे आणि घनघोर तपस्या करून मग स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे विठ्ठलाचं आणि मग सूर्यदेवतेची आराधना केलेली आहे. मग सूर्यदेवता प्रसन्न होऊन चंद्रदेवताला त्याने ती कला शिकवली कसं 15 दिवसामध्ये मोठं व्हायचं आणि शापामुळे तू लहान होणार, पण शाप म्हणजे ते अमावस्या आली की माझ्या वरदानामुळे तू पुन्हा मोठा होणार, म्हणून 15 दिवस प्रथमा द्वितीया तृतीया करत मोठा होणार आणि पौर्णिमा झाली की परत शाप लागू. कारण बृहस्पती काय म्हणाले, माझा शाप खोटा नाही होणार, तुझा उशाप मिळेल, डिस्काउंट पेमेंट मिळेल, थोडा चेंज होईल, पण शाप माझा खोटा नाही होणार, तो शाप राहणार. म्हणून आजही चंद्र जो आहे तो कसा असतो, पौर्णिमा टू अमावस्यापर्यंत लहान लहान होऊन नष्ट होतो आणि मग एकदा अमावस्या आली की पुन्हा मग तो प्रथमा द्वितीया करत करत मोठा होतो. म्हणून त्याचं नाव काय पडलेलं आहे, चंद्रभागा. चंद्राने त्या ठिकाणी तपस्या केली म्हणून तिचं नाव पडलं चंद्रभागा. आणि ती त्या ठिकाणी चंद्रकोरीप्रमाणे अशी गोल अर्ध गोलाकार तिथे दिसते आज पण, चंद्र गोलाकारप्रमाणे ती गोलाकार होते आणि दक्षिणेकडे फिरते. त्या ठिकाणी कुठची नदी जेव्हा दक्षिणेकडे फिरते ना ती अतिशय पवित्र नदी बनते आणि त्या ठिकाणी जेव्हा दक्षिणेला ती वळते तिकडे जो कोणी आंघोळ करेल त्याला मुक्ती प्राप्त होते. ज्या कोणी मुडद्याचं तिकडे क्रियाकर्म होईल किंवा श्राद्ध होईल किंवा आणखीन काय तर्पण होईल त्या ठिकाणी दक्षिणेकडे वळण्याच्या ठिकाणी, जशी आपली गोदावरी कशी आहे नाशिकला, रामाने आपल्या वडिलांचं श्राद्ध कुठे केलं, रामकुंडामध्ये, त्या ठिकाणी गोदावरी दक्षिणाभिमुख आहे, दक्षिणेकडे वळते ती, म्हणून ते रामकुंड स्थान खूप प्रसिद्ध आहे, जिकडे शंकराला पण शंकर शाप मुक्त झाले रामकुंडाच्या ठिकाणी. तर कुठचीही नदी जेव्हा दक्षिणेकडे वळते ना ती अतिशय पवित्र बनते. तर त्या ठिकाणी चंद्राने येऊन तपस्या केली होती म्हणून त्या नदीला त्या ठिकाणी नाव पडलं आहे चंद्रभागा. ती आहे भीमा नदी, भीवरी, भीमरथी, भीमा नदी जी आहे ती त्या ठिकाणी चंद्रभागा बनते, जितका भाग पंढरपुरामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी पंढरपुरात जितका भाग आहे त्या भागामध्ये जो कोणी आंघोळ करेल तो ह्या जन्मजन्मांतरीच्या पापातून मुक्त होऊन ह्या जन्माच्या शेवटी भगवंताला प्राप्त होईल असं वरदान आहे. आणि त्या चंद्रभागेचं इतकं महात्म्य आहे, इतकं महात्म्य आहे की त्या चंद्रभागेच्या किनारी जे वाळवंट आहे, जितके वाळूचे कण आहेत, दगड आहेत, धोंडे आहेत, काटे आहेत, जे काय आहेत, ते सर्व देवता लोक ते काटे दगड धोंडे बनून ते बसलेले आहेत. एवढं त्याचं किनाऱ्याला महत्त्व आहे. सगळे देवता लोक ते दगडाच्या रूपामध्ये, रेतीच्या रूपामध्ये तिथे निवास करत आहेत, तपस्या करत आहेत, भजन करत आहेत भगवंताचं. आणि त्याच्यावरतीच येऊन वारकरी लोक नृत्य करतात. त्यांच्या चरणाची धूळ प्राप्त व्हावी म्हणून भगवंताने तिकडे सगळ्यांना आसरा दिला आहे. म्हणून काय म्हणतो, खेळ मांडी येला वाळवंटी काठी, नाचती वैष्णव भाई रे. तर त्या वैष्णवांच्या चरणाची रज, जे भगवंताचं नाव पुकारतायत, त्यांचं नृत्य करताना त्यांचे पाय आपल्यावर पडावेत म्हणून सगळे देवता लोक तिकडे राहताय दगडधुंडे म्हणून. आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी सगळे देवता तिथे नदीमध्ये आंघोळ करायला एकत्र होतात द्वादशीला सकाळी. असं महात्म्य आहे त्याचं. असं हे पंढरपूर क्षेत्र आहे, अतिशय पवित्र. कोणीही आमंत्रण न देता जवळजवळ 15 लाख लोक तिथे एकत्र होतात एका दिवशी. नो इन्व्हिटेशन कार्ड, नो निमंत्रण पत्रिका, सर्वांनी यायचं. हां, बबलू म्हणतो यायचं आणि सोनू म्हणते यायचं, असं काय आमंत्रण पत्रिका नसते. बिना आमंत्रण पत्रिकेशिवाय तिकडे 15 लाख लोक गरीब अनवाणी पायी चालत उन्हा तानामध्ये काय खायला मिळेल नाही मिळेल, झोपायला मिळेल नाही मिळेल, काय व्यवस्था होईल. 24 दिवस चाललेली माणसं आपल्याला कॅम्पमध्ये भेटली. 24 दिवस अनवाणी चाललेली माणसं, असे कडक दगडासारखे पाय झाले होते, दगडाप्रमाणे कडक पाय असे वाताने भरून. असे श्रद्धाळू लोक तिकडे पोचतात आणि असं म्हटलं की गरिबांचा देव आहे पांडुरंग. काही जास्त पंचपक्वान नाही खात, काही जास्त भरधरी वस्त्र नाही घालत, सुती धोती घालतो, एक उपरणं घालतो, एक तुळशीची माळ घातले की संतुष्ट. दिवस रात्र उभे राहतात भगवंताला बघण्याकरता, म्हणजे आपल्या भक्तांना बघण्याकरता दिवस रात्र. असं म्हणतात की आषाढी एकादशीला झोपतच नाहीत ते, जे दशमीला उठतात सकाळी 2:30 आणि 4 उभे राहतात दर्शनकाला उभे राहतात, ते दशमीचा पूर्ण करून एकादशीचं पूर्ण करून द्वादशीच्या नंतर रात्र झोपतात. असे भगवंत आहे आमचे, कारण माझ्याकरता एवढी माणसं लांबून लांबून चालत येत आहेत, मी कसं झोपणार. मध्ये पण अर्धवट बंद करतात, बंद दर्शन बंद नाही होत पण दर्शन चालू राहतं. असे ते खूप दयाळू भगवंत आहेत. आणि असं म्हणतात की आषाढी एकादशीला त्यांना पाहणं म्हणजे भगवंताची प्रेम भक्ती प्राप्त करून या जीवनाच्या शेवटी यात्रा संपवून भगवंताकडे पोचणं, त्या दिवसाचं महात्म्य आहे. पण सर्वांना तिकडे दर्शन होत नाही त्या दिवशी, मग ते काय करतात, ते कळसाला बघतात सगळी लोक येऊन, ज्यांना शक्य नाही. कारण तुम्ही जरी रांगेत उभं राहिलात ना, तर 1 सेकंदाला 2 माणसं असं पकडलं, तुम्ही 24 तासाचे गणित करा, 1-2 लाखच लोकांचं दर्शन पूर्ण होऊ शकतं. 15 लाख पीपल कॅनॉट टेक दर्शन. सर्व लोक मग त्यांना दर्शन होऊ शकत नाही, ते मंदिरासमोर येऊन नामदेवाच्या पायरीसमोर उभं राहून कळसाला बघतात, तिकडून वंदन करतात, प्रार्थना करतात, कान पकडतात, गोळ्या मारतात, माफी मागतात आणि तिकडून निघून जातात. आणि काही लोक काय करतात, दिस आय विल टेल लास्ट स्टोरी टू यू. हां, तिकडे एक विठोबाचं मंदिर आहे, त्याचं नाव आहे ताकपिठे विठ्ठल, ताकपिठे विठोबा मंदिर. मग ऐकले तुम्ही कधी, तर तुका त्या एके काळी पंढरपुरामध्ये एक म्हातारी बाई होती, तिचं नाव होतं रमाबाई. ती अतिशय शुद्ध भक्त होती भगवंताची. तर ती आपल्या हातामध्ये ताकामध्ये पीठ बनवून त्याच्या पोळ्या आणि वस्तू बनवून भगवंताला पाठवायची आणि ते भगवंताला खूप आवडायचं. आणि भगवंत साक्षात प्रकट होऊन तिला बोलले होते की तू मला नेहमी पाठवत जा ताकपीठ. तर ती आपल्या घरी रोज ताकपीठ बनवायची आणि भगवंताला पाठवायची मंदिरामध्ये. तिचं घर अगदी नव्हे, आज पण जे त्या ठिकाणी मंदिर आहे, अगदी 5 मिनिटावर पण नाही आहे, 3 मिनिटावरती तिकडे आपण मंदिरात पोचू शकतो, मेन मंदिरापासून एकदम जवळ. तर ती रमाबाई एकदा आजारी पडली आणि तिला काही जाता येईना मंदिरामध्ये. तर भगवंत व्याकुळ झाले, अरे एक दिन हो गया, 2 दिन हो गया, ताकपीठ नाही आ रहा आहे. व्याकुळ झाले खूप. मग स्वतः भगवंत आपलं मंदिर सोडून त्या रमाबाईच्या घरी आले, रमाबाई ताकपीठ नाही खायला असतो, ताकपीठ खायला दे. तर ती आजारी बाई उठली आणि ते आपल्या घरामध्ये जाऊन स्वयंपाकघरामध्ये जाऊन ताकपीठ बनवलं आणि विठोबाला खायला घातलं. विठोबा म्हणाले की आता तू बरी तर होत नाही आहेस, आजारी आहेस, मला ताकपीठ कसं मिळणार, मी इकडेच थांबतो. मग जितके दिवस ती आजारी होती तिकडे त्यांनी तिकडेच ताकपीठ बनवलं आणि तिकडे भगवंताला खायला घातलं. मग ती बरी झाली. भगवंत म्हणाले की आता निघतो मी, आता तू मला तिकडे पाठव मेन मंदिरामध्ये. तर ती म्हणाली आत्ता तुम्ही जर गेलात माझ्या घरून तर मी उपवास करून जीव देईन, प्राण त्याग करेन माझे, तुम्ही जाऊ नका माझ्या घर सोडून. मग तिच्या प्रेमापोटी भगवंत तिकडेच राहिले. ते काय मंदिराचं नाव आहे, ताकपीठे विठोबा मंदिर. भगवंत तिकडून सोडून तिच्या घरी राहायला गेले. म्हणून ज्या लोकांना मेन मंदिरात दर्शन प्राप्त होत नाही ते सर्व लोक ताकपीठे मंदिरात लाईन लावतात. मी पण तिकडेच गेलो होतो बघायला, ताकपीठे अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे, सुंदर मंदिर, एकदम सुंदरमय सुंदर मंदिर आहे. आणि ती मूर्ती ताकपेटे विठोबाची आणि मेन मंदिरातली मूर्ती एकदम सेम आहे, सेम आकाराची, सेम. म्हणजे तेवढी गर्दी नसते, 30 मिनिटात दर्शन झालं भगवंताचं, अतिशय उत्कृष्ट, फारच सुंदर. असे आपले पंढरपूरचे भगवंत एका ठिकाणी अनेक ठिकाणी सोडून गेलेले आहेत. ही बाई तर बाजूलाच होती, पण तुकाराम महाराज देहूवरून यायचे, त्याचे आईवडील त्यांचे तिकडनं वारी करायला यायचे, त्यांच्या आईवडिलांनी आयुष्यभर वारी केली, मग तुकारामानेच वारी सुरू केली, मग तुकाराम लहानाचे मोठे झाले, तुकारामचं लग्न झालं, तुकारामांना मुलं झाली, आणि तुकाराम दरवर्षी जायचे. एके वर्षी तुकारामांना आजार झाला, खूप ताप आला, आणि जाऊच मी चालता पण येत होतं. त्यांनी तुकारामाला पत्र लिहिलं की यावर्षी मी येऊ शकत नाही, तुम्ही माफ करा मला, मी फार पापी आहे, तुमचं दर्शन मला होऊ शकत नाही कारण मी पापी झालेलो आहे, तर कृपा करून मला माफ करा, माझी प्रार्थना स्वीकार करा, माझी मित्रमंडळी येत आहेत, आणि त्यामध्ये पत्र पाठवून दिलं तुकारामाला. तर तुकारामाचं पत्र वाचून ना विठ्ठल रडू लागले. रखमाईला म्हणाले आपण चला निघून जाऊया, आपण त्याला भेटूया. आणि ते तुकाराम महाराज इंद्रायणी गाडी उभे होते ते लोकांना बाय बाय करण्याकरता, आणि तिकडून तिकडेच उभे राहिले ते. त्यांना असं सहन होईना की मी जाऊ शकत नाही, माझी मित्रमंडळी गेली निघून, तर ते आजारी मनुष्य तिकडेच उभे राहिले इंद्रायणीच्या काठी, असेच वाट बघत, तुकारामाचं पंढरपुराचं ध्यान करत, विठोबाचं ध्यान करत. तर रुक्माई काय म्हणते, पंढरपूर भगवंत काय म्हणतात रुक्माईला, जाऊया का आपण आता निघून? ते म्हणते एवढी लोकं आले आपल्याला, ते पण मग दुःखी होतील ना आपण गेलो निघून तर. आपण एक काम करूया, आपण आज इथे उभं राहूया एकादशीला, जे काही लाख लोक आहेत त्यांना बघू दे, आपल्याला दर्शन घेऊ देत, आपण त्यांच्याकडे उभं राहू, एकादशी संपली की आपण जाऊ द्वादशीला. तर एकादशीला मनात तुकाराम, समोर हा समुदाय जनसमुदाय, आणि संपतो कधी आणि आम्ही निघतो कधी, ह्या भावनेत भगवंत एकादशीला उभे राहिले तिकडे पंढरपुरामध्ये. आणि त्याच्यानंतर जेव्हा संपली एकादशी तेव्हा तात्काळ भगवंत निघाले, विमानातून गेले पंढरपुरातून देऊला, आणि तिकडे उभे होते तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी रडत रडत. त्याला बघितलं भगवंताला इतका आनंद झाला, भगवंताला पाहिल्यावर त्यांना इतका आनंद झाला, तरी भगवंताला आपल्या घरी घेऊन गेले, हां गोंडपाटावर त्यांनी बसवलं आणि भाकरी आणि भाजी खायला घातली भगवंताला. भगवंत प्रसन्न झाले तुकारामाची भक्ती आणि प्रेम बघून. ते म्हणाले भगवंताला, भगवंता मी इकडेच राहा आता, परत नका जाऊ. तर तिकडे देऊला पण तुकारामाची मूर्ती आहे, सॉरी पुंडरी भगवंताची मूर्ती आहे, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. म्हणजे केवळ भगवंत द्वारकेमधनं पंढरपूरला आले नाही भक्तांना बघायला, तिकडून पण कुठे कुठे गेलेले आहेत भगवंताला भेटायला, आपल्या भक्तांना भेटायला. त्यांचा स्वभाव आहे तो, जिथे जिथे भक्ती आहे तिकडे ते धावतात बघायला. रमाबाईच्या घरी गेले, ताकपीठ वैठोबा बनून गेले, देऊला गेले, अशा आणखीन खूप कथा आहेत, पळून गेले ते किती अनेक ठिकाणी आपल्या आपल्या भक्तांना भेटायला. तर असे भगवंत लाभणं फार दुर्लभ आहे. असे भगवंत जे भक्तावर एवढं प्रेम करतात, भक्ताकडे सर्वस्व त्याग करायला तयार आहेत असे भगवंत आपले आहेत, तर त्यांच्याकडे जाणं आवश्यक आहे. आमच्या कॅम्पमध्ये आता यावर्षी काय केलं माहिती आहे, एक असा एक विभाग असा उभारला, ते खुर्चीवरती वारकरी बसायचे, दुसऱ्या खुर्चीवरती सेवक बसायचे आमचे भक्त लोक, आणि सगळ्यांचे त्यांचे पाय आपल्या कुशीत घेऊन मालिश करायचे, असं यावर्षी केलं. अनेक लोकांचं पाय चिपले लोकांनी, हां वेदनाशामक तेल लावून 15-15-20 मिनटं सगळ्यांचे पाय चिपले सगळ्यांनी, एकदम जोरदार. मग तिकडून मेडिकल ट्रीटमेंट, इथून आउट दर्शनाला. तर भगवंताचं लक्ष खेचण्याकरता हा सर्वोत्तम मार्ग आहे, त्यांच्या प्रिय भक्तांची सेवा करणं निरपेक्ष भावनेने, की माझा टी व्हीवरती फोटो येईल, कुठेतरी बातमी येईल, कोणतरी पत्रकार माझा फोटो घेऊन जाईल, आणि पेपरामध्ये फोटो येईल किंवा टी व्हीवरती फोटो येईल, किंवा माझं नाव होईल की मी एवढी मोठी सेवा केली, निरपेक्ष भावनेने सेवा करायची, हे भगवंताला खूप आवडतं. मग अशा भगवंताला लाईन लावायची गरज नाही, ते तुम्हाला बघायला येणार, तुम्ही जिकडे बसलात तिकडे. या भावनेने आपण सेवा केली पाहिजे. आमच्याकडचे कोणी माणसं लाईन लावून दर्शनाला गेले नाहीत, सगळे लोक सेवा करत होते. सांगितलं होतं की दर्शन होईल हा छुपा उद्देश घेऊन तिकडे यायचं नाही, एकच उद्देश घेऊन यायचं, भगवंताला पाहण्याकरता जेवढी माणसं आले लांब लांब चालत चालत, इतके 24 दिवस 25 दिवस चालले, हजारो किलोमीटर काय शेकडो किलोमीटर चालले असतील, ते तहाना तहान भूक भूक विसरून, हां अनवाणी उन्हात तानातून आले असतील, त्यांची सेवा करण्याकरता तिथं जायचं. मग तुमच्या मागे मागे भगवंत तुमच्याकडे येतील बघायला. सगळ्यांनी ही भावनेने प्रेरित होऊन सेवा केली, हजारो लोकांची सेवा केली. इमर्जन्सी वॉर्ड उभारला तिकडे, दिवस रात्र ॲडमिट पेशंट, बाहेर हजारो लोक, 24 आवर्स OPD चालू, या ठिकाणी प्रसाद वितरण चालू, खिचडी वितरण चालू, एकादशीला काय साबुदाण्याचा चिवडा वितरण फुल डे, आणि दर संध्याकाळी कीर्तन कीर्तन मेळा, तिकडून निघायचं आणि मंदिराला प्रदक्षिणा करून परत यायचं. तुकारामाच्या मंदिरासमोर, ह्या पंडुरंगाच्या मंदिरासमोर जाऊन खूप कीर्तन करायचं आणि परत यायचं. लोकं पण नाचले आमच्यावर, खूप वारकरी लोक, खूप शेकडो मंडळी नाचले आमच्यामध्ये येऊन, एकदम भरावून जाऊन, हरे कृष्णा बोलो पंढरीनाथ महाराज की, पंडलिक भक्त महाराज की, विठ्ठल रखुमाई की जय हो. धन्यवाद. दरबारी माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी, म्हणजे भिवरी म्हणजे काय, भीमा नदी, चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा करीते पापभंगा, माझे माहेर पंढरी. असं भगवंताकडे भक्त लोक असं भाव व्यक्त करतात की पंढरी जे आहे ते माझं माहेर आहे, मी आता कुठे कुठे असेन ते माझं सासर आहे, पण आईचं घर माऊली असं म्हणतात. पण त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, सगळे तुम्हीच आहात, भाऊ बहीण आई वडील सगळे तुम्हीच आहात, आणि तुमचं जे धाम आहे ते आमचं माहेर आहे, तिकडे आम्हाला यायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.